एक राजे अध्याय 15। नबाटाचा पुत्र यराबाम याच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी अबियाम यहूदावर राज्य करू लागला। त्याने 3 वर्षे यरुश्लेमेत राज्य केले। त्याच्या आईचे नाव माका, ती अबिशालोमाची कन्या। त्याच्या अगोदर त्याच्या बापाने जी पातके केली त्या सर्व पातकांचे अनुकरण त्याने केले। त्याचा पूर्वज दाविद याचे चित्त त्याचा देव परमेश्वर याजकडे जसे पूर्णपणे होते तसे त्याचे नव्हते। तथापि दाविदाकरिता त्याचा देव परमेश्वर याने त्याचा दीप यरुश्लेमेत कायम राहू दिला। त्याच्या पश्चात त्याच्या पुत्राची स्थापना त्याने केली आणि यरुश्लेम नगर सुस्थितीत ठेवले, कारण दाविद परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे। आणि उरिया हित्ती याचे प्रकरण खेरीज करून तो आपल्या आयुष्यभर परमेश्वराने केलेली कोणतीही आज्ञा सोडून बहकला नाही। अबियामाच्या सगळ्या हयातीत अबियाम व यराबाम यांच्यामधली लढाई चालू राहिली। अबियामाने केलेल्या इतर गोष्टींचे व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? अबियाम व यराबाम यांची लढाई चालूच होती। अबियाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्यास त्यांनी दाविदपुरात मूठ माती दिली। त्याचा पुत्र आसा हा त्याच्या जागी राजा झाला। इस्रायलाचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी आसा यहूदावर राज्य करू लागला। त्याने 41 वर्षे यरुश्लेमेत राज्य केले। त्याच्या आईचे नाव माका, ही अबिशालोमाची कन्या। आसाने आपला पूर्वज दाविद याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते केले। त्याने पुरुषगमन करणाऱ्यास देशातून घालवून दिले आणि त्याच्या वाडवडिलांनी केलेल्या एकंदर मूर्ती टाकून दिल्या। त्याने आपली आई माका हिला राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेरा प्रित्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती। तिने केलेली ती मूर्ती आसाने फोडून तोडून किद्रोन ओहळाजवळ जाळून टाकली। त्याने उच्चस्थाने मोडून टाकली नाहीत, तथापि आसाचे मन साऱ्या हयातीत परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेले होते। त्याच्या बापाने व त्याने स्वतः सोने चांदी व पात्रे परमेश्वरास वाहिली होती, ती सर्व त्याने परमेश्वराच्या मंदिरात नेऊन ठेवली। आसा व इस्रायलाचा राजा बाशा यांच्यामध्ये आमरण लढाई चालली होती। इस्रायलाचा राजा बाशा याने यहूदावर स्वारी केली। यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणाच्याही येण्या जाण्याला प्रतिबंध व्हावा म्हणून इस्रायलाचा राजा बाशा याने रामानगराची मजबूती केली। परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारात सोने व चांदी राहिली होती, ती सर्व काढून आसाने आपल्या सेवकांच्या हाती दिली व त्यास दिमिश्कवासी आरामाचा राजा बेन हदाद बिन टब्रिमोन बिन हेजोन याजकडे पाठवले। त्याने त्याला असे सांगून पाठविले की माझ्या बापाचा व तुमच्या बापाचा सलोखा होता, तसा तुमचा व आमचा सलोखा होवो। तर पहा, मी तुम्हाला सोन्या चांदीची भेट पाठविली आहे। इस्रायलाचा राजा बाशा याशी केलेला करार तुम्ही मोडून टाका, म्हणजे तो माझ्या मागे लागण्याचे सोडून देईल। आसा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन हदादाने आपल्या सेनांच्या सरदारास इस्रायली नगरावर स्वारी कराव्यास पाठवले। त्यांनी इयोन दान आबेल बेथ माका सगळा किन्नेरोत व नफ्तालीचा सर्व प्रदेश जिंकिला। हे ऐकून रामा शहराची मजबूती करण्याचे सोडून बाशा तिरसा येथे जाऊन राहिला। मग आसा राजाने यहूदातील सर्व लोकास जाहीर केले, कोणाला सोडिले नाही। बाशाने जे पाषाण व लाकडे लावून रामाची मजबूती केली होती ती सर्व त्या लोकांनी काढून नेली आणि आसा राजाने बन्यामिनाचा गिबा व मिस्पा यांची मजबूती करण्याच्या कामी ती लाविली। आसाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याचा पराक्रम, त्याने जे काही केले ते व त्याने बांधिलेली नगरे या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजाच्या बखरीत केले आहे, नाही काय? शेवटी वृद्धापकाळी त्याच्या पायांना काही विकार झाला। आसा आपल्या पितरांजवळ निजला व लोकांनी त्यास त्याचा वडील दाविद याच्या नगरात त्याच्या पितरांपाशी मूठ माती दिली आणि त्याचा पुत्र यहोशाफाट त्याच्या जागी राजा झाला. यहूदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी यराबामाचा पुत्र नादाब हा इस्रायलावर राज्य करू लागला. इस्रायलावर त्याने 2 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. त्याने आपल्या बापाचे अनुकरण केले. त्याच्या बापाने इस्रायलाकडून जे पाप करविले त्याच पापाच्या मार्गाने तोही चालला. त्याच्या विरुद्ध इस्साखार घराण्यातील अहियाचा पुत्र बाशा याने फितुरी केली. बाशाने त्यास पलिष्ट्यांचे गिब्बथोन येथे ठार मारिले. नादाब व सर्व इस्रायल यांनी त्यासमयी गिब्बथोनास वेढा घातला होता. यहूदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या 3 वर्षी बाशाने नादाबास ठार मारिले व तो त्याच्या जागी राजा झाला. राजा होताच त्याने यराबामाच्या सर्व घराण्याचा संहार केला. त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांचा साफ नाश केला. त्यातील एकही प्राणी जिवंत ठेविला नाही. परमेश्वराने आपला सेवक शिलोकर अहिया याच्याद्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे सर्व झाले. याचे कारण हेच की यराबामाने स्वतः पापकर्मे करून इस्रायलासही ती करावयास लाविले आणि त्याने इस्रायलाचा देव परमेश्वर यास संताप आणिला. नादाबाने केलेल्या बाकीच्या सर्व गोष्टी त्याने जे काही केले ते या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे नाही काय? आसा व इस्रायलांचा राजा बाशा याची त्यांच्या साऱ्या हयातीत लढाई चालली होती. यहूदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या 3 वर्षी अहियाचा पुत्र बाशा तिरसा येथे सर्व इस्रायलांवर राज्य करू लागला. त्याने 24 वर्षे राज्य केले. त्याने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. त्याने यराबाचे अनुकरण केले व जे पातक त्याने इस्रायलांकडून करविले त्या पातकाच्या मार्गाने तो चालला.